Our Heavenly Father,
आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे वचन सर्व मनुष्यांच्या काही करणे किंवा बोलणे यापेक्षा अधिक आहे, कारण लोक तुला भेटण्याकरिता वाट पाहत आहेत. आणि आम्ही तुझे आभार मानतो, कारण तेथे असे आहेत जे अपेक्षेने आले आहेत, ते काहीतरी घडण्याची वाट पाहत आहेत. आणि जेव्हा लोक कशासाठी तरी तहानलेले आहे, लोंढा लोंढ्याला बोलावे, तेथे त्या बोलवण्याला प्रतिसाद देण्यासाठी खोली असली पाहिजे. त्याचमुळे आम्ही येथे या रात्री आलो आहोत, कारण ते तू या सेवकांच्या व लोकांच्या हृदयात तू घातलेस की आम्हाला एकत्र बोलवावे, की तुझ्याकडे तुझा अनुग्रह व आशीर्वाद मागावा. विश्वास ठेवून की तू आजारांना आरोग्य देशील आणि जे हरविलेल्यांना वाचवशील आणि तुझे वचन प्रकट करशील. आणि आम्ही प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या, की हे तू आम्हाला देशील, कारण आम्ही नम्रतेने अनेक रात्रीपासून तुझ्याकडे मागत आहो. येथे अशा प्रकारे तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होवो आणि प्रत्येक व्यक्ती देवा तुझ्याशिवाय इतर आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे न पाहो. तेथे लोक मोठ्या आक्रोशाने देवा तुझ्यासाठी तहानलेले होवो. येथे पूर्ण देशभर संजीवन येवो आणि प्रत्येक मंडळी लोकांनी तुडुंब भरले जावो. पापी आक्रोश करून दयेसाठी देवा तुझकडे येवो आणि पवित्र आत्मा आजारांना बरे करू, लंगड्यांना चालते करू आणि मेलेल्यांना उठवो. आणि अशा सर्व गोष्टी देवो ज्या तुझ्या वचनात देण्याचे अभिवचन दिले आहे. प्रभू येशू, तू ये आणि तू आपले वचन पूर्ण कर. या रात्री आमच्याकडे ये. आम्ही विश्वास करीतो की तू काल, आज आणि युगानयुग सारखा आहे. तुझी वचने कधीच पडू शकत नाही. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होती, परंतु तुझी वचने नाही तशी होणार नाहीत. आमची समज खोल. तुझा पवित्र आत्मा येवो आणि या पडीत जमिनीवर पडो. या रात्री आमची समज देवाचा आत्मा आणि सामर्थ्यासाठी खोल, यासाठी तो त्याची वचने आम्हाला प्रकट करील. आम्ही ते प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक, आमेन. आता या रात्री तुम्ही जे वचन पाहत आहात, आपण पवित्र शास्त्रांतील पेत्राचे दुसरे पत्र काढूया आणि 15 वचनापासून सुरुवात करूया, काही क्षण वचनांतून बोलण्यासाठी. आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हास करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन. कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन या संबंधाने तुम्हास कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. मला ते आवडते, प्रत्यक्ष पाहणारे, दंतकथा नाही. आपण ज्या गोष्टींविषयी बोलत आहोत त्याचे आपण साक्षीदार आहोत, कारण त्याला देव पित्यापासून सन्मान व गौरव मिळाले. तेव्हा ऐश्वर्युक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशांतून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्यांचे वचन आम्हाजवळ आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत आम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रांतील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. प्रभू त्याच्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देवो. आता मी हे वचन या विषयावर बोलण्यासाठी घेत आहे. देव स्वयं त्याच्या वचनाचा अनुवादक आहे. आपण गोंधळाच्या दिवसात राहत आहोत. आपण अशा दिवसात राहत आहोत जेव्हा पुरुष आणि स्त्रियांना काय करावे हे त्यांना क्वचितच कळते. प्रत्येक गोष्टीत ते गोंधळात आहेत असे वाटते. प्रत्येक गोष्ट असे वाटते की तेथे एका गोष्टीकडे पाहण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. ते सैतान करीत आहे. आता देव लोकांचा न्याय प्रामाणिकपणे खरेपणाने करू शकत नाही जोपर्यंत तेथे काही मानक आहे ज्याद्वारे तो त्यांचा न्याय करील. आणि पवित्र शास्त्र सांगते की देव येशू ख्रिस्ताद्वारे सर्व मनुष्यांचा न्याय करणार आहे आणि येशू ख्रिस्त वचन आहे. संत योहान पहिला अध्याय ते सांगते, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आज आपण सर्व त्याचे गुणधर्म प्रकट करीत आहोत. देवामध्ये प्रारंभी तो देव नव्हता, देव त्याला आपण अनादि संबोधतो. तो देव नव्हता कारण देव या शब्दाचा इंग्रजी शब्द अर्थ भजनीय आणि तेथे त्याची उपासना करण्यासाठी काही नव्हते. म्हणूनच तो अनंतकालिक असा होता, सर्व ज्ञानांचा मुख्य स्त्रोत. आणि या सर्व ज्ञानाच्या स्त्रोतात तेथे अणु परमाणु किंवा काहीच नव्हते. कुठेही प्रकाश, तारे, चंद्र, दुसरे काही नव्हते. देव म्हणून आपण काय ओळखतो, एक महान आत्मा जो अनादि होता, ज्याला सुरुवात नाही, शेवट नाही, तो तेथे होता आणि त्याच्यामध्ये गुणधर्म होते. देव होण्यासारखे गुणधर्म त्यात होते. नंतर त्याचे गुणधर्म पित्यासारखे, गुणधर्म पुत्र म्हणून, गुणधर्म एक तारणारा म्हणून, गुणधर्म एक आरोग्यदाता म्हणून, हे सगळे गुणधर्म त्याच्यात होते. आणि त्या गोष्टी ज्या उलगडल्या होत्या कारण त्या फक्त त्याचे गुणधर्म जे प्रकट होणार होते त्या आहेत. मला काय सांगायचे आहे, गुणधर्म हे त्याचे विचार होते आणि शब्द म्हणजे विचार प्रकट करणे आहे. आणि तेव्हा ते त्याच्या विचारात होते आणि जेव्हा तो बोलला असे होवो आणि तसे झाले, असे होवो आणि तसे झाले. आणि आता लक्षात घ्या, तुम्ही ख्रिस्ती जगाच्या स्थापने अगोदर त्याच्या विचारांत होते आणि तुम्ही त्याच्या विचारांचे प्रकटीकरण आहात. जगाच्या स्थापने अगोदर तुम्ही ख्रिस्तामध्ये होतात. आमेन. प्रारंभी देवामध्ये पाहिलं, ते तुम्हाला त्याचे प्रजाजन बनविते आणि त्या सर्वात देव स्वतःला हाताळण्याजोगा, स्पर्शनीय व दृश्य भौतिक असा प्रकट करतो. आणि तसाच देव आहे. संपूर्ण गोष्ट अशी आहे. मग लोक म्हणतात, तो अनुवाद फार काळ झाला नाही. मी एका सभेत बोलत होतो, एक मनुष्य मला बोलला, तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम, तुमचा अनुवाद चुकीचा आहे, तुम्ही तो अनुवाद बरोबर केला नाही. आता आपण ऐकतो, ते मेथोडिस्ट कडे जातात आणि ते म्हणतात बॅप्टिस्ट अनुवाद बरोबर करीत नाहीत. बॅप्टिस्ट म्हणतात पेंटिकॉस्टल्स बरोबर करीत नाहीत. पेंटिकॉस्टल्स म्हणतात की वननेस वाले बरोबर करीत नाहीत. वननेस म्हणतात असेंब्लीज वाले बरोबर करीत नाहीत. आणि प्रत्येक जण म्हणतो दुसरा करीत नाही. देव स्वयं त्याचा अनुवादक आहे. त्याच्यासाठी अनुवाद करण्यासाठी त्याला कोणाची गरज नाही. तो स्वयं त्याचा अनुवाद करतो. असा कोण मनुष्य आहे जो देवाचा अनुवाद करू शकतो? देव स्वतः त्याचा अनुवादक आहे. आता पेत्र येथे सांगत आहे, आपल्याला कळते की प्रारंभी जेव्हा देव बोलला, प्रकाश होवो आणि प्रकाश झाला, तोच त्याचा अनुवाद आहे. जेव्हा देव काही बोलला आणि तसे घडून आले, तोच देवाचा अनुवाद आहे की त्याचे वचन सत्य आहे. पहा, जेव्हा तो बोलला प्रकाश होवो, तेथे प्रकाश अस्तित्वात येण्याअगोदर ते त्याच्या विचारात होते. जेव्हा तो बोलला प्रकाश होवो, आकाशात प्रकाश पडला, तोच अनुवाद आहे. त्याचा अनुवाद कोणालाच करण्याची गरज नाही कारण देव तसे बोलला आणि तसे झाले. जेव्हा देव बोलतो आणि ते घडून येते, तोच त्याच्या वचनाचा अनुवाद आहे. मनुष्य हे का समजू शकत नाही? लोक ते का समजत नाही? जेव्हा देव वचन देतो आणि देव म्हणतो, उत्पत्तीस प्रारंभी त्याने त्याचे वचन प्रत्येक युगासाठी दिले. जसे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसेच आले. आणि या सर्व युगांतून मंडळींच्या जगतामध्ये या सर्व गोष्टी आल्या, सर्व मिश्र परंपरा आणि असेच. आणि देवाने सदैव जुन्या व नवीन करारात त्याचे संदेश पाठविले आणि देवाचा शब्द संदेशांकडे येतो. आणि तो कसे करीतो? ते देवाचे वचन प्रकट करते. देवाचे प्रकटीकरण ते सांगते की ते बरोबर आहे अथवा चुकीचे. त्याचा अनुवाद कोणालाही करण्याची गरज नाही. वचन स्वतः अनुवाद करते. देवाने हे वचन दिले आणि तेथे ते घडतेच. असे म्हणणे चांगले आहे का की ते दुसरे काहीतरी सांगत आहे? असा पापी मनुष्य कोण आहे जो असे म्हणण्याचा प्रयत्न करेल की त्याचा अनुवाद चुकीचा आहे? जेव्हा देव एखादे वचन देतो आणि देव ते पूर्ण करतो. देव स्वयं त्याच्या वचनाचा अनुवाद करीतो, अनुवाद करीत आहे. त्याला त्याचा अनुवाद करण्यासाठी कोणाचीही गरज नाही. तो स्वतःच अनुवाद करतो. त्याचे वचन जे तो पूर्ण करणार आहे ते प्रकट करण्याद्वारे करतो. ओ सर, मंडळी ते समजू शकेल आणि त्याचे वचने पाहिल जी त्याने प्रत्येक युगात दिली आहेत. बाकी सर्व युगात देवाने पृथ्वीवर पाठविले सातही मंडळी युगांतून आणि त्याने करण्याचे वचन दिल्याप्रमाणे सर्व प्रकट केले आहे. सर्व काही अशी एकही गोष्ट नाही जी त्याने अपूर्ण ठेवली. तंतोतंतपणे त्याने जे सांगितले की तो करील ते त्याने केले. कारण जेव्हा देव बोलला यशयामध्ये तो म्हणाला कुमारी गर्भवती होईल आणि ती झाली. आता कोण त्याचा अनुवाद करी? देवाने त्याचा अनुवाद केला. तो म्हणाला कुमारी गर्भवती होईल आणि ती गर्भवती झाली. आता त्याविषयी कोणीही काही बोलू शकत नाही कारण देव म्हणाला ती होईल आणि ती झाली. परंतु मंडळी हे पाहण्यासाठी आंधळी झाली. त्यांच्याकडे स्वतःच्या कल्पना होत्या. ते त्यांच्यासाठी त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे होते. पेत्र येथे मागचा संदर्भ देतो. तो म्हणतो देवाने त्याच्या वचनाद्वारे ख्रिस्ताला प्रकट केले. तो म्हणाला हा माझा परमप्रिय पुत्र आहे. हे विश्वासी तेथे उभे होते आणि ख्रिस्त देवाचे प्रकटीकरण होते. त्याने सदैव ख्रिस्ताला त्याच्या वचनाद्वारे प्रकट केले. ख्रिस्तच वचन आहे. तो सदैव प्रकट करतो. जेव्हा तो बोलला नोहाच्या दिवसात, ख्रिस्त नोहामध्ये होता. तुम्ही हे विश्वास करता काय? नोहा म्हणाला पाऊस पडणार आहे, तेथे पाऊस पडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार. पाऊस पडला त्यासाठी अनुवादाची गरज नव्हती. पाऊस पडला कारण देव जो नोहामध्ये होता बोलला पाऊस पडणार आहे. तो एक संदेष्टा होता आणि त्याचा पुरावा हा होता की तो जे बोले ते घडत असे. म्हणून त्यांना ते अनुवाद करण्याची गरज नव्हती. तेथे त्यांच्यातील काही जण असेही बोलले असतील हा काय बोलत आहे ते या माणसाला कळत नाही. परंतु देवाने नेहमीच वचन दिले आहे. जर तुमच्यात कोणी आत्मिक किंवा संदेष्टा असेल आणि तो जे काही बोलतो ते घडते तर त्याचे ऐका. हे बरोबर आहे कारण ते सत्य आहे. ते वचनाप्रमाणे असले पाहिजे आणि नोहा वचनाप्रमाणे चालत होता. जेव्हा त्याने संदेश दिला की पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडला, तेथे कोणत्याही अनुवादाची गरज नाही कारण तेथे तसेच घडले. यशया म्हणाला कुमारी गर्भवती होईल आणि ती झाली. आता ते भयानक व असामान्य होते कारण पहा कुमारी गर्भवती होण्याच्या शेकडो वर्ष आधी ती केली होती. ते इतके असामान्य होते की योसेफ नावाचा भला मनुष्य तिचा पती तो नीतिमान होता व तिची बेवब्रू करण्याची त्याची इच्छा नव्हती. तो नीतिमान मनुष्य त्या दिवसात ज्या योसेफाची काय अवस्था असेल ज्याचे मरियेशी सोयरिक झाले होते तिची सोयरिक झाले होते त्या दिवसांत ते तोडणे म्हणजे व्यभिचार करण्यासारखे होते. आणि अर्थात योसेफासाठी ते असे होते जणू काही मरिया तिच्या बचावासाठी त्याचा उपयोग करीत होती किंवा त्याला तिची चूक झाकण्यासाठी वापरीत होती. कारण ती आई होणार हे तिला कळले होते. ती विवाहित नव्हती फक्त वागदत झाले होते. अशी कल्पना म्हणजे नियमशास्त्राप्रमाणे ते मरेपर्यंत धोंडमार करण्यासारखे कृत्य होते. आणि योसेफ तिचा पती एक नीतिमान मनुष्य होता. खूप नीतिमान होता. तो देवावर विश्वास ठेवित होता. आणि जेव्हा तिने त्याच्याकडे त्या प्रेमळ मोठ्या सौम्य नजरेने पाहिले आणि म्हटले योसेफ गॅब्रियल देवदूत मजकडे आला आणि मला म्हणाला की मी गर्भवती होणार आहे पुरुष ठाऊक नसताही. आता जर योसेफ आणि मागे शास्त्रात पाहिले असते संदेष्टाने म्हटले होते ती ते करील. देवच फक्त त्याच्या वचनाचा स्वयं अनुवादक आहे. पहा परंतु ती फारच असामान्य गोष्ट होती. तीच परिस्थिती कोणत्याही युगात असती. देवाचे वचन लोकांसाठी अपरिचित आहे. ते खूप असामान्य आहे. देव नेहमीच असामान्य गोष्टी करतो. देव कुठेही असामान्यच आहे. ते जगाच्या पद्धती विरुद्ध आहे कारण ते अशा गोष्टी करतात ज्या त्यांच्या विचाराप्रमाणे असतात. परंतु देव येतो आणि असामान्य गोष्टी करीतो. ही कुमारी कशी गर्भवती होऊ शकते? तो प्रामाणिक होता. त्याने त्यासंबंधी देवाकडे विचारणा केली आणि मग देव त्याच्याबरोबर स्वप्नांतून बोलला आणि म्हणाला योसेफ दाविदाच्या पुत्रा तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस. तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. देवाने तिच्यावर छाया केली हेच तेथे झाले. तुम्ही पाहिलेत का की देवाने तेथे योसेफाशी कसा व्यवहार केला? दुसऱ्या मार्गाने, स्वप्नाद्वारे. आता आम्हाला ठाऊक आहे की तेथे स्वप्न असतात. आम्ही स्वप्नांवर विश्वास ठेवतो. मी स्वप्नांवर विश्वास ठेवतो. देव नेहमीच लोकांशी स्वप्नांतून बोलतो. परंतु स्वप्न दुय्यम मार्ग आहे. पहा ते खरे किंवा खोटे असू शकते जोपर्यंत त्याचा अनुवाद होत नाही. परंतु देवाला कोणत्याही अनुवादाची गरज नाही. तो देव स्वतः होता जो थेट योसेफाशी बोलत होता. कारण त्या दिवसात देशांत अनुवाद करण्यासाठी कोणी संदेष्टा नव्हता. तेथे 400 वर्षे कोणी संदेष्टा नव्हता. म्हणून सर्वात चांगला देवाने त्याच्या स्वतःच्या पुत्राच्या कल्याणाची काळजी केली. योसेफाशी स्वप्नाद्वारे बोलला आणि अनुवादाशिवाय. तो म्हणाला ती स्त्री खरी आहे. तिच्या पोटी जो गर्भ आहे तो देवाचा पुत्र आहे. कोणत्याही अनुवादाची गरज नाही. देव स्वयं त्याचा अनुवाद करतो. जे पुरुष आणि स्त्री प्रामाणिक खऱ्या अंतकरणाने ज्या गोष्टी अद्भुत आहेत त्याकडे पाहतात. जर तुम्ही प्रामाणिक व खरे आहात आणि विश्वास ठेवाल. देवाकडे तुम्हाला त्याचा अनुवाद करण्याचा मार्ग आहे.
प्रथम शोधा की ते अभिवचन आहे का.
जर योसेफ फक्त मागे गेला असता आणि परंपरेपासून दूर गेला असता आणि पवित्र शास्त्राकडे वळला असता आणि त्याने शोधले असते, यशयाने सांगितले की ती ते करणार आहे आणि त्या गोष्टी ज्या बोलल्या होत्या आणि त्याचा जन्म आणि त्याविषयी शास्त्रात व पवित्र संदेशाद्वारे सांगितले होते तसे पेत्राने सांगितले. आणि कोणत्याही मनुष्यास त्याचे स्वतःचे अनुवाद करण्याचा अधिकार नाही. ते तंतोतंत घडले जे देवाने घडेल असे सांगितले होते. तो त्या दिवसासाठी देवाच्या वचनाचे प्रकटीकरण होता. देव ते बोलला म्हणून ते घडले, तेच अंतिम झाले. येशू म्हणाला जेव्हा तो जगात होता, जेव्हा ते त्याची सेवकाई ओळखू शकले नाही, ते खूप महान मोठे अभूतपूर्व होते, ते ओळखू शकले नाही तर आश्चर्यकारक होते, ते त्याला ओळखू शकले नाही. तो म्हणाला शास्त्र लेख शोधा. मला आशा आहे की मी तुमची कानठळी बसवित नाही आवाजाद्वारे. तुम्ही शास्त्र लेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. पहा तेच मी कोण आहे ते तुम्हाला सांगते. पहा देवाने शब्द बोलला. तोच दिवस देवाच्या प्रकटीकरणाचा होता. देव इमॅन्युएल आमच्या सानिध्य देव, त्याला अद्भुत मंत्री, शांतीचा अधिपती, समर्थ देव, सनातन पिता म्हणते आणि त्याला इमॅन्युएल म्हणते. आमच्या सानिध्य देव, देव दाविदामध्ये होता, देव मोशेमध्ये होता, तो देवच त्याला त्या युगात त्यांच्याद्वारे प्रकट करीत होता. पण या युगात कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल आणि तो देव आम्हा सानिध्य असेल. म्हणूनच त्याने त्याला वधस्तंभावर खिळले, स्वतःला देव म्हटल्यामुळे आणि शब्दात हे मोडल्यामुळे. तो शब्दाचा प्रभू होता आणि तो देव होता आणि तो फक्त सामान्य मनुष्य किंवा सामान्य संदेष्टा नव्हता. तरी तो एक सामान्य मनुष्य आणि एक संदेष्टा होता, परंतु तो देव संदेष्टा होता आणि तो वचनांची पूर्णता होता. देवाने जे सांगितले की तो करील ते केले. म्हणाला तुमच्यामधील कोण मला पापांचा दोष लावू शकतो. शास्त्रलेख शोधता त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. परंतु त्यांच्या परंपरा ते दुसऱ्या जगजगीत प्रकाशाच्या काळात राहत होते. मी काही आठवड्यामागे प्रचार करीत होतो डोळे दिपून टाकणाऱ्या झगमगीत प्रकाशात राहणे. तो झगमगीत प्रकाश म्हणजे मृगजळ आहे जो सूर्य परावर्तित करीतो आणि तो खोटा असतो. आणि कोणत्याही दुसऱ्या युगाचा हा झगमगीत प्रकाश हा खोटे प्रतिबिंब असते. लोक नेहमीच अशा काही गोष्टी चालत असतात ज्या वर्षा अगोदर घडलेल्या असतात. जे लुथरन्स आहे ते लुथरनच्या प्रकाशात चालतात. लुथरनचा सूर्य प्रकाश त्यांच्या दिवसात चांगला होता. वेस्ली त्याच्याही दिवसात चांगला होता. पेंटिकॉस्टल त्यांच्या दिवसात चांगला होता. आपण शिडीवर चढत आहोत. आपण दुसऱ्या युगात राहत आहोत. आपण पुढे पुढे जात आहोत. आपण मागे बघत राहू शकत नाही. जेव्हा आपण स्वतःला काही गोष्टी स्थिर करतो, आपल्याला वाटते आपण ते सर्व केले, आपण आपल्या परंपरा गुंडाळून ठेवतो आणि ते त्या दिवसासाठी योग्य होते, पण आपण पुढे जात आहोत. तुम्ही शास्त्रलेख शोधा आणि बघा आज आपल्यासाठी काय वचन दिले आहे. तरच आपल्याला कळेल की आपण कुठे आहोत. तरच आपण सांगू शकतो आपण कुठे उभे आहोत. लुथर तुम्ही वचनात बघू शकले असता आणि त्यात पाहिले असते त्या सार्दिस युगात तुम्हाला नक्कीच समजले असते तुम्हाला कुठले अभिवचन दिले आहे. पहा कुठल्या प्रकारचा घोडेस्वार पुढे गेला. पहा नक्की त्याला भेटण्यासाठी कोण गेला. मनुष्याचा चेहरा, सुधारणुकीचा काळ. वेस्टीला पहा आणि असेच पुढे पुढे जसे पेंटिकॉस्टलचे युग आले आणि त्या युगात पुढे जात गेले. पहा ते कसे पुढे गेले. वचनात शोधा आणि पहा आपण आता कुठे आहोत. म्हणूनच येशू म्हणतो शास्त्रलेख शोधा. पहा आपण आता कुठे आहोत. मी विश्वास करतो की आपण आता देवाच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेत आहोत. मी विश्वास करीतो की आपण आता अशा युगांच्या वेळेत आहो की जेव्हा तो कोणत्याही वेळेस प्रकट होईल. मी विश्वास करीतो हे वचन प्रकट करीत आहे की आपण या जगाच्या इतिहासातील अगदी शेवटल्या तासात आहोत. मी पाहू शकतो जशा गोष्टी ज्या वळण घेत आहेत. पहा ही इक्युमिनिकल परिषद जी सर्व मंडळांना त्यात देत आहे पशुच्या शिक्क्यामध्ये. आणि पहा हे रोमन साम्राज्य आणि ते काय करीत आहे. आणि त्यांच्यातील इतर सर्व पहा ते एकत्र होत आहेत. प्रकाशाला अडवित आहेत. सुवार्ता बंद करीत आहेत. सर्वांना त्यांची व्हावे लागेल आणि त्यांच्या प्रकाशात चालावे लागेल किंवा नाही तर तुम्ही मुळीच चालू शकणार नाही. पहा आपण अंतिम समयात आलो आहोत. तेथे आपल्यासाठी काहीच राहिलेले नाही परंतु देवाला पकडून राहणे आणि त्याच्या वचनांवर विश्वास ठेवणे. वचन हे सदैव सत्य आहे. लावदिकिया मंडळी युगाचा सर्व युगात हेच फक्त मंडळीचे युग असे आहे ज्यात क्रिस्तला मंडळीच्या बाहेर काढले. तो बाहेर दार ठोठावीत आहे. काय झाले आहे. या इक्युमिनिकल परिषदेने त्याला बाहेर काढले आहे. पवित्र शास्त्र सांगते तो बाहेर असायला हवा होता आणि तो आहे. ते बंद करते काय?
वचन.
आणि तो वचन आहे, तो सदैव वचन आहे आणि तो आजही ह्या रात्री वचन आहे. तो वचन आहे. पवित्र शास्त्र सांगते देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आत्मा सांदे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. इब्रीकरास पत्र 4:4 तो वचन होता. जेव्हा येशू त्या दिवसात हे बोलला तेव्हा येशू कोण आहे हे त्यांनी ओळखायला पाहिजे होते. पहा त्याने काय केले. त्याच्या सेवकाईच्या सुरुवातीस एके दिवशी तो तेथे उभा होता. तेथे सिमोन पेत्र नावाचा व्यक्ती त्याच्याकडे आला आणि जेव्हा पेत्राने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला पाहिले येशू त्याला म्हणाला तू सिमोन आहेस आणि तू योनाचा मुलगा आहेस. त्याला माहित असेल की मोशेने म्हटले आहे प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवामधून उभा करेल. तो जे काही तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याची ऐका. आणि या मनुष्याला त्याने त्याच्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते. म्हणाला सिमोन आहेस आणि योनाचा मुलगा तू आहेस. का? त्याला तेव्हाच कळले की ते तसे राहिले नाही. तेथे त्यांच्याकडे कित्येक वर्षापासून कोणी संदेष्टा नव्हता आणि येथे एक मनुष्य होता जो तो कोण आहे हे सांगत आहे. म्हणूनच त्याला ते कळू शकले यात आश्चर्य नाही. फिलिप त्यावेळेस गेला आणि त्या झाडाखाली नथनेल भेटला आणि त्यास त्याने येशूकडे आणले. येशूने म्हटले तू खरा खुरा इस्रायली आहे, तुझ्या ठाई कपट नाही. तो म्हणाला गुरुजी आपणाला माझी ओळख कुठली? तो म्हणाला फिलिपाने तुला बोलवण्याआधी जेव्हा तू त्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. तो म्हणाला रब्बी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजा आहात. त्याला ते ठाऊक होते. काय? त्याला कोणत्याही अनुवादाची गरज नाही. यहोवा असे म्हणतो. तेथे असे उभे होते जे त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. ते म्हणाले तो मनुष्य बाल जबूब आहे, त्याच्याकडे काहीतरी युक्ती आहे ती तो खेचत आहे, तो भविष्यद वक्ता आहे किंवा असेच काही. येशूने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला जर तुम्ही काही मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलाल तर त्याची तुम्हाला क्षमा होईल, परंतु जेव्हा पवित्र आत्मा येईल तेच कार्य करण्यासाठी व त्या आत्म्याविरुद्ध बोलाल तर त्याची त्याला क्षमा होणार नाही. या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही. तो आपल्या दिवसांविषयी भविष्यवाणी करीत होता. तो दिवस जो आपण पाहू शकतो कारण तो काल आज आणि युगानयुग सारखा आहे. लक्षात घ्या तो प्रभू येशू ख्रिस्तच मोशीमध्ये होता. दाविदात येशू ख्रिस्त होता. जेव्हा दावीद पर्वतावर चढून गेला नाकारलेला राजा आणि यरुशलमेसाठी रडला ते दुसरे काही नसून ख्रिस्तच त्यांच्यामध्ये होता. जवळजवळ 800 वर्षानंतर दाविदाचा पुत्र जैतून डोंगरावर बसून आणि यरुशलमेकडे पाहिले आणि रडला आणि म्हणाला यरुशलमे यरुशलमे जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती पण तुमची इच्छा नव्हती. जेव्हा योसेफ कैदेत होता त्यात येशू होता. जेव्हा तो केवळ 30 चांदीच्या नाण्याकरिता विकला गेला होता तो येशूच होता. जेव्हा त्याला पोटीफराच्या घरचा कारभारी नेमण्यात आले तो येशू होता. जेव्हा तो फारोच्या उजव्या हाताकडे बसला आणि जेव्हा तो जात असे त्याच्या पुढे तुतारी वाजवित असे आणि सगळेजण त्याच्या पुढे गुडघे टेकीत असत ते येशूला दर्शवित होते. कोणताही मनुष्य फारोकडे योसेफाशिवाय येऊ शकत नव्हता. कोणीही मनुष्य येशू शिवाय देवाकडे येऊ शकत नाही. फक्त येशूद्वारेच तो येशू होता ज्याबद्दल भविष्यवाणी केली होती. तो शब्द पूर्ण झाला होता जे बोलले गेले होते छाया व वास्तवाच्या स्वरूपात. जेव्हा येशू येथे पृथ्वीवर होता त्याने त्याच गोष्टी केल्या ज्या संदेष्टांनी केल्या. त्यामुळेच त्यांना कळले की तो देवाच्या वचनाचे प्रकटीकरण आहे. त्याचा अनुवाद करण्याची गरज नव्हती. जेव्हा नथनेलाने हे पाहिले तो खाली पडला. म्हणाला आपण इस्रायलाचे राजा देवाचे पुत्र आहात, इस्रायलाचे राजे आम्ही तुला ओळखतो. कोणी मनुष्य हे करू शकत नाही. निकेदम रात्री आला त्याच गोष्टी पुरुषांसारखा बोलला. परंतु तुम्हाला माहित आहे ते अशा प्रकारे त्यांच्या इक्युमिनिकल परिषदेत अडकले आहेत की ते हे स्वीकारू शकत नव्हते. त्याने हे प्रकट केले ते म्हणाले गुरुजी आम्ही कोण आहोत? त्यांची परिषद आम्हाला ठाऊक आहे की आपण देवापासून आलेले शिक्षक आहात कारण ही जी कृत्ये आपण करिता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाही. त्यांनी ते ओळखले. ते हे त्यांना ते कळत होते परंतु ते त्यात खूप अडकले होते. आणि देव गेली 40 वर्षात या राष्ट्रांना पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने हादरवित आहे आणि पुरुष आणि स्त्रिया अजूनपर्यंत त्याच्या बाहेर आहेत कारण ते त्याच गोष्टीत अडकले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या झगमगीत प्रकाशात राहत आहेत. हे काय आहे? प्रत्येक जण मेथोडिस्ट बॅप्टिस्ट प्रेस्बिटेरियन लुथरन किंवा असेच काही बनू इच्छितो. पहा हा झगमगीत प्रकाश आहे. ते मोशेच्या दिवसांच्या प्रकाशात राहत होते. तो काय म्हणाला? ते म्हणाले आम्ही मोशेचे शिष्य आहोत. तो म्हणाला जर तुम्ही मोशेला ओळखले असते तुम्ही मला ओळखले असते. मोशेने माझ्याविषयी लिहिले जर तुम्ही लुथरला ओळखले असते तर तुम्ही या युगालाही ओळखले असते. जर तुम्ही मेथोडिस्टन ओळखले असते तर तुम्ही हे युग ओळखले असते. कारण ख्रिस्ताने या युगाविषयी लिहिले जी वचने पूर्ण होत आहेत ती या युगात पूर्ण झालीच पाहिजेत. तेथे ती अनुवाद करण्यासाठी कोणाचीही गरज नाही. देव स्वतः त्याचा अनुवाद करतो. देव त्याचा अनुवाद करतो कारण तो एकटाच असा आहे जो त्याचा अनुवाद करू शकतो. देवाची अभिवचने सदैव त्याने सांगितलेल्या गोष्टी प्रकट करीतात आणि तेच त्याचा अनुवाद आहे. आता येशू वेळ वाचण्यासाठी येशू म्हणाला योहान 14:12 मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. त्याने हे सांगितले का? ते खरे आहे. त्याचा अनुवाद करण्याची काही गरज नाही. जेव्हा कोणी ते काम करीतो तेथे निश्चितच देव आहे. त्याने तेथे असेही म्हटले जसे लोटाच्या दिवसात होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या प्रकट होण्याच्या दिवशी होईल. येशू तसे म्हणाला ते तू बोलला काय? खचित तो बोलला. ते अनुवाद करण्याची गरज नाही. ते म्हणाले त्याचा अर्थ जे तो बोलतो तसेच तो तंतोतंत करतो. जसे लोटाच्या दिवसात होते तसे मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवसांत होईल. लोटाच्या दिवसांबद्दल काय? आपण थोड्या वेळेकरिता मागे जाऊया, शोधूया ते काय करीत होते. लोटाच्या दिवसांत तीन प्रकारचे लोक होते. विश्वासी, बनविले गेलेले विश्वासी आणि अविश्वासी. तसेच सगळीकडे आहे. आपण पाहतो की सदोमांतील लोक अविश्वासी होते. लोट हा बनविलेला विश्वासी होता. अब्राहम हा विश्वासी होता. त्याच्याशी करार केला होता. तो अभिवचनाच्या संतानांची वाट पाहत होता. तो त्याची अपेक्षा करीत होता. आमेन. मी स्वतःहून आमेन करीत नाही. आमेन म्हणजे तसे होवो आणि ते खरे आहे. अब्राहम सदोमात नव्हता. अब्राहम सदोमाच्या बाहेर होता. तो आजच्या आत्मिक चर्चचे प्रतीक आहे. लोट हा सदोमांतील संप्रदायांतील मंडळीचे दर्शक आहे. निरीक्षण करा. पवित्र शास्त्र तसे सांगते. सदोमाच्या पातकामुळे त्याचा नीतिमान जीव रोज कासावीस होत होता. त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी विरुद्ध उभे राहण्याची हिंमत कान होती. तेथे आज मंडळीत खूप चांगली लोक बसले आहेत. ते पाहत आहेत की स्त्रिया तोकड्या पॅन्ट घालीत आहेत आणि पुरुष अशाच गोष्टी करीत आहेत आणि त्यांचे सभासद रविवारी मंडळीत येण्याऐवजी फिरत आहेत, गोल्फ खेळत आहेत, सहली मेजवानी करीत आहेत आणि पोहत आहेत आणि अनेक गोष्टी. बुधवारी रात्री प्रार्थनेला जाण्याऐवजी घरी बसून टेलिव्हिजन पाहत आहेत. त्यांना अशा गोष्टीविषयी त्यांना बोलावेसे वाटते. परंतु मंडळ त्यांना बाहेर काढून टाकील असे त्यांना वाटते. हे काय आहे? ते पुन्हा लोटासारखे वागतात. होत असलेली पातके खिडकींतून पाहत बसतात आणि पापाला पाप म्हणून म्हणण्यास खाबरतात. अब्राहम त्यांच्या गोंधळात नव्हता. तो त्यांच्या बाहेर होता. तो आत्मिक चर्चचे दर्शक आहे. पहा शेवटी काय झाले. जेव्हा आकाशांतून अग्नी पडला आणि ते परराष्ट्रीय होते. ते आज परराष्ट्रीयांवर पडणाऱ्या अग्नीचे प्रतिछाया आहे. जेव्हा राज्य कोसळेल आणि ते जळले जातील. आकाशांतून अग्नी पडेल प्रभू म्हणतो आणि ते तीव्र उष्णतेने जळतील. ती त्याची छाया आहे. आता आपण त्यांचे चित्र पाहूया. येथे अब्राहम बाहेर आहे, सदोमात नाही. तो सदोमा बाहेर होता. लोट अजूनही सदोमात होता. विचित्र गोष्ट. एके दिवशी भर उन्हाच्या वेळी सुमारे 11 असतील त्याने पाहिले तीन पुरुष येत आहेत. सामान्य पुरुष रस्त्यावर चालून येत आहेत. अब्राहम ओक झाडाच्या खाली बसला होता, विश्रांती घेत होता. तो कदाचित त्यांची असलेली गुरे चरण्यासाठी सकाळी बाहेर घेऊन गेला आणि दुपारच्या वेळी आला असेल आणि त्याने तीन पुरुष येत असलेले पाहिले. आणि त्या पुरुषांमध्ये काहीतरी विशेष होते की त्याच्या मनात घंटा वाजली. ओह माझ्या देवाच्या बाबतीत नेहमीच काहीतरी विशेष असते. जेव्हा ते लोकांमध्ये येते तेथे घंटा वाजते. तेथे ती त्यांना काहीतरी सांगते. तेथे काहीतरी समर्थन आहे. अब्राहम त्वरित धावत गेला आणि म्हणाला माझ्या प्रभू आत या, आपण मला थोडे पाणी आणू द्या. तुम्ही आपले पाय धुवा आणि थोडी भाकर खा, मग पुढे जा. म्हणून तो गेला. तो गुरांकडे धावत गेला आणि त्याने चांगले कोवळे वासरू मारले, चाकराकडे रांधण्यासाठी दिले. तो डेऱ्यात साराकडे जाऊन म्हणाला तीन मापे सफीट लवकर घे, ते मळून त्याच्या भाकरी कर. ते बाहेर आणले आणि त्यांना वाढले. जेव्हा तो तेथे बसला होता, खात होता, त्यांनी पाहिले या मनुष्यांची नजर खाली सदोमाकडे आहे. आणि तो म्हणाला त्यांतील दोघे जण लक्षात घ्या खाली सदोमात गेले. दोघे सदोमात गेले. कृपया आपले लक्ष विचलित करू नका. मी येथे संदर्भ देत आहे की येशू काय बोलला. त्यांतील दोघे सदोमात लोट आणि तेथून बाहेर येण्यासाठी तयार होते त्यांना आणावयास गेले आणि ते दोघे तेथे गेले आणि प्रचार केला आणि एक तेथे अब्रामाकडे राहिला. चिन्ह पहा जे त्याने तेथे केले. तेथे त्यांनी चिन्हे केली. सदोमी लोक पूर्ण आंधळे होते. सुवार्तेचा प्रचार अविश्वासणाऱ्यांस नेहमीच आंधळे करीतो. आणि पहा तेथे काय झाले. आता तेथे जो एक मागे उभा राहिला आणि अब्रामापुढे चिन्हे केली. तुम्ही कधी पाहिले आहे का कोणी इतिहासकार पवित्र शास्त्राचे अनुसरण केले, इतिहासाचे अनुसरण केले? मंडळ्यांच्या युगात असे कधीच घडले नाही की कोणी मनुष्य जगांतील सामान्य मंडळीत गेला, संप्रदायामध्ये गेला. असा कधीच मनुष्य झाला नाही ज्याच्या नावाचा शेवटी अशा प्रकारे होतो जसे अब्राहम हाम. परंतु आज त्यांच्याकडे एक आहे ग्राहम. ते बरोबर आहे. तेथे ते खाली गेले. त्यांना बाहेर बोलावीत होते. तो ते काम चांगले करीत होते. ग्राहम बिली ग्राहम देवाचा सेवक तेथे संप्रदायांमध्ये राजकारणी आणि असेच आणखी ते उत्कृष्ट होत आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची इच्छा होती की त्याने अध्यक्ष म्हणून उभे राहावे, त्याने स्पष्ट नकार दिला. देव त्यासाठी त्यास आशीर्वादित करो. का त्या दारूच्या कंपन्यांचे कार्य तो बंद करू शकत नव्हता. त्यांनी लाखो डॉलर्स त्यावर खर्च केले असते कारण त्याने कसेही त्यांना बाहेर ठेवले असते त्या सिगारेट कंपन्या आणि अशाच गोष्टी. पहा तो तेथून बाहेर आहे कारण देवाचा संदेश वाहक तदोमात गेला आहे. ते अगदी बरोबर आहे. परंतु लक्षात घ्या तेथे एक होता जो अब्रामा बरोबर राहिला. दुसरा पुरुष त्या दोघांसारखा नाही जे तेथे खाली गेले जसे आधुनिक सुवार्थिक जे तेथे खाली प्रचार करण्यासाठी गेले. पहा तेथे एक होता जो वर राहिला. दोघे खालच्या मार्गाने गेले आणि एक अब्रामा बरोबर राहिला. आणि जो एक अब्रामा बरोबर राहिला त्याने त्याला चिन्ह दिले. आता लक्ष द्या, त्याचे नाव अब्राहम होते आणि त्याच्या पत्नीचे नाव साराय होते. अगदी त्याच्या एक किंवा दोन दिवसाआधी देव अब्रामाकडे आला होता आणि त्याला म्हणाला, मी तुझे नाव बदलून अब्राहम चे अब्राहम करीत आहे. पहा जी आर ए एच ए एम चे इंग्रजी सहा मुळाक्षरे आहेत मनुष्य. परंतु ए बी आर ए एच ए एम सात मुळाक्षरे आहेत. शेवट एच ए एम ने होत आहे. आता वर येथे आध्यात्मिक मंडळी अब्रामाकडे वर तेथे गेला होता आणि पहा तो काय म्हणाला. तो म्हणाला अब्राहम अब्राम नाही अब्राहम. तुझी बायको सारा साराय नाही. कोठे आहे तुझी बायको सारा कुठे आहे. पहा तो काय म्हणाला. ती पहा धैर्यात आहे आणि तो म्हणाला मी तुला भेट देईन. मी तुझी भेट घेईन. पहा ते वैयक्तिक सर्वनाम एक त्याच्या अभिवचनाप्रमाणे जे त्याने केले होते. तो देव होता. तो म्हणाला मी तुला भेट देईन. आणि सारा ज्या प्रकारे आपल्या सर्वांना समजले मनातल्या मनात हसली. ती म्हणाली मी जख्ख म्हातारी झाली आहे. 100 वर्षाचा माझा धनीही जो अब्राहम होता वृद्ध झाला आहे. तरुणासारखा जगण्याचा वेळ निघून गेला आहे. म्हणाला तर आता मला हे सुख मिळेल का. मी वृद्ध आहे व तोही वृद्ध आहे. आणि म्हणाली या गोष्टी कशा होऊ शकत नाही. आणि तो मनुष्य देव मानवी देहात म्हणाला सारा का हसली आणि संशयित झाली. या गोष्टी बोलली डेऱ्यात त्याच्या मागे. आता पहा जर ती तीच सेवकाई नसती जी येशू ख्रिस्ताने केली होती. त्याने प्रेक्षकांकडे पाहिले आणि त्यांचे विचार ओळखले. त्याने पेत्राला सांगितले की तो कोण होता आणि त्याच्या वडिलांचे नाव काय होते. नथनेला सांगितले. विहिरीपाशी बसलेल्या स्त्री सांगितले. जेव्हा ती बोलली तो म्हणाला मला पयावयास पाणी दे किंवा माझ्यासाठी पाणी आण. ते म्हणाले महाशय यहुदी शमरुडी लोकांची बोलण्याची रीत नाही कारण ते आमच्याशी संबंध ठेवीत नसतात. तो म्हणाला मला प्यावास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते. त्यांचे संभाषण चालू राहिले. तो म्हणाला तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ते म्हणाले मला नवरा नाही. तो म्हणाला हे तू ठीक बोललीस कारण तुला 5 नवरे होते. ती म्हणाले महाराज त्यांच्यातील फरक पहा. त्या दिवसांतील पादरी ती परिषद जी त्या दिवसाच्या प्रकाशात राहत होती. ते म्हणाले हा सैतान आहे. त्यांना त्यांच्या मंडळीस उत्तर द्यावे लागत होती कारण त्याची गरज होती. परंतु त्या गरीब लहानशा स्त्रीने काय केले. पूर्वनियोजित बीज तिच्या हृदयात होते. ती आजारी होती आणि अशा लोकांना कंटाळली होती. ती एका वेशेप्रमाणे रस्त्यावर राहत होती. परंतु जेव्हा तिने ते पाहिले ती म्हणाली महाराज आपण संदेश द्या हे आता मला समजले. आमच्याकडे 400 वर्षापासून एकही नव्हता आणि आम्हाला सांगण्यात आले आहे की जेव्हा मसीहा येईल तेव्हा या गोष्टी तो करील. ओ माझ्या ते बीज जे तुझ्या मध्ये होते त्यात जीवन आले. का तिथे अनुवादाची गरज नव्हती. येशूने म्हटले जो तुझ्या बरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. तिथे अनुवाद करण्याची गरज नाही. त्याने चमत्कार केले आणि ते त्याच्याविषयी साक्ष देत होते की तो मसीहा आहे. आमेन. आणि देवाने जी अभिवचने दिली आहेत त्याची तंतोतंत नोंद ठेवित आहेत. प्रभू परमेश्वर तुमच्यामध्ये माझ्यासारखा संदेशा उभा करील. मोशे म्हणाला ते काय होते वचनाचे प्रकटीकरण. ही नगरात धावत गेली आणि म्हणाली चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा तोच ख्रिस्त असेल काय तो असतो नाही काय मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले. आता पहा येशू जो तेथे वर त्या मनुष्यामध्ये होता आणि ज्याची पाठ त्या डेऱ्याशी होती आणि सांगितले की सारा डेऱ्यामध्ये काय विचार करीत होते. देवाचे वचन इब्रीच्या 4 अध्यायात सांगते तो म्हणाला देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. ते वचन आहे आणि प्रत्येक वेळी संदेशा आला तो वचन घेऊन आला आणि तो त्या युगाकरिता वचन होता. आणि ते काय करीत होते एक भविष्यवादी जो मनांतले विचार ओळखीत होता ते येशू ख्रिस्तामध्ये केले कारण तो वचनाची पूर्णता होता. आणि येशू म्हणाला जसे सदोमाच्या दिवसांत होती तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळीस होईल. देवाचा आत्मा पृथ्वीवर मनुष्यांवरील मनुष्यांच्या स्वरूपात देव मानवी देहात प्रकट झाला. आमेन. तुम्ही हे पाहता काय आणि त्याच गोष्टी तो करील जे देवाने सदोमात मानवी देहात केले. लक्षात ठेवा ते अभिवचनाच्या पुत्राची वाट पाहत होते आणि त्याच्या लगेच नंतर अभिवचनाचा पुत्र आला. ते शेवटचे चिन्ह जे सदोम व अब्रामाच्या लोकांनी अभिवचनाचा पुत्र येण्याआधी पाहिले तुम्ही ते पाहिले काय. आणि आता आध्यात्मिक मंडळी त्याच वेळेजवळ आली आहे. कोणी म्हटले भाऊ ब्रॅणम तुम्ही म्हणालात काय की तो देव होता. पवित्र शास्त्र सांगते की तो देव होता. त्या अनुवादाची गरज नाही. तो एलोहिम आहे. अब्रामाने त्याला असे म्हटले. पवित्र शास्त्र वाचणाऱ्याला ठाऊक आहे की एलोहिम सर्व काही पुरविणारा तोच पहिला शेवटला आदी अंत आहे. एलोहिम. अब्रामाने त्याला एलोहिम म्हटले. देव मोठ्याल्या अक्षरांत हिब्रू मध्ये एलोहिम सुरुवातीला देव एलोहिम. तो एलोहिम मानवी देहात प्रकट झालेला मानवी कपडे घातलेला मानवी अन्न खाणारा. आमेन. अंतिम दिवसांत हे चिन्ह दिले की देव पुन्हा त्याच्या लोकांत मानवी देहात प्रकट होईल. आमेन. येशू म्हणाला जी कामे मी करीतो ती तूही करशील आणि जसे सदोमाच्या दिवसात होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसात होईल. आमेन. त्याला अनुवादाची गरज नाही तेथे प्रकटीकरणाची गरज आहे. त्याचीच काय ती गरज आहे. आमेन. तुम्ही यावर विश्वास ठेवता काय. आपण आपले मस्तक झुकवूया. आमच्या स्वर्गीय पित्या आम्ही तुला या रात्री तुझी वचने देतो. तू या गोष्टी बोललास तू ती वचने दिली आहेत. तुझ्या वचनांत कोणी जीवन घालू शकत नाही केवळ तूच. तू म्हणाला तेथे प्रकाश होवो आणि तेथे प्रकाश झाला. त्याचा अनुवाद करावा लागत नाही ते प्रकट केले जाते. जसे येशया संदेशा बोलला कुमारी गर्भवती होईल ती झाली. तिथे कोणत्याही प्रकटीकरणाची गरज नाही. तिने ते केले तेच घडले. तू म्हटलेस जेव्हा तो येईल तो बेतलेहमात जन्मास येईल. हे यहुदाच्या प्रांता बेतलेहमा तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण इस्रायल लोकांचा प्रतिफाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. ज्या गोष्टी तो करील तो वधस्तंभावर कशासाठी रडेल. त्याच्यावर कशा प्रकारे दोषारोप करण्यात येतील. त्याच्या पायांवर व हातांवर खेळ ठोकण्यात येतील. तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मामुळे खेळ लागला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. दावीद कशा प्रकारे ही बोलला तू माझा जीव अधोलोकांत राहू देणार नाही. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. आणि तिसऱ्या दिवशी 72 तास होण्या अगोदर त्याचे शरीर कुजण्या अगोदर देवाचा शब्द बोलला तो उठेल. ते म्हणाले की त्यांनी त्याचे शरीर चोरून नेले. ते अजूनही असा विश्वास करीत. परंतु प्रभू आम्ही तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो. ते प्रकट झाले. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि म्हणाला मी जगाच्या अंतापर्यंत सदैव तुम्हा बरोबर राहीन. आम्ही विश्वास करीतो की तू आज रात्री येथे आहेस. आम्ही विश्वास करीतो की तू येशू ख्रिस्तच आज रात्री येथे आहेस जसा तू होतास. तू फक्त डोळे हात पाय तोंड जीव शरीरे शोधित आहेस. यासाठी त्याचा उपयोग तुला प्रकट करण्यासाठी करशील. हे देवा या रात्री आम्हाला पवित्र कर. यासाठी आम्ही जिवंत येशू ख्रिस्ताला आमच्या मध्ये जगताना पाहू. त्याला येऊ द्या. मग तसे होईल ज्याप्रमाणे ते हेल्लनी लोक त्या दिवशी भुकेले होऊन आले आणि म्हणाले महाशय आम्ही येशूला पाहू. आणि त्यांनी पाहिले ते किती अद्भुत असेल जेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले. परमेश्वरा तू आजही तोच आहेस आणि तू अभिवचन दिले आहेस की जर तुम्ही भुकेलेले आहात आम्ही तुला पाहू शकू आणखी थोडा वेळ आणि जग मला पाहणार नाही अविश्वास पण तुम्ही मला पाहाल कारण मी तुम्हा बरोबर आहे तुम्हा मध्ये आहे जगाच्या अंतापर्यंत आम्हाला ठाऊक आहे की तू काल आज आणि युगानयुग सारखा आहे प्रभू तुझी वचने सांगण्यात आली आहे ती लिहिण्यात आली आहे आता तसे घडू दे देवाच्या महिमेसाठी हे कळू दे की तो आपले वचन सदा पाळतो आमेन देव तुम्हास आशीर्वादित करो मी प्रार्थना रांग बोलवणार आहे मी विश्वास करतो की बिली मनाला त्याने प्रार्थना पत्रे वाटली आहेत 1 ते 100 किंवा तसेच काही तो आता येथे नाही प्रार्थना पत्राचा अंक काय आहे कोणीतरी त्याच्या मागे पहा तिथे अंक असेल आणि एक मुळाक्षर ABCD किंवा ते काय आहे ए ठीक आहे आपण ए घेऊया क्रमांक 1 क्रमांक 2 क्रमांक 3 क्रमांक 4 क्रमांक 5 ए क्रमांक 1 क्रमांक 2 क्रमांक 3 क्रमांक 4 4 मला ते दिसत नाही उभे राहिलेले प्रार्थना क्रमांक 4 1 2 3 त्यांना उठता येत नसेल जर त्यांना येत नसेल कोणी तुमच्या शेजारच्या पत्रकात पहा त्यांच्याकडे पत्रक असेल आणि त्याला उभे राहता येत नसेल लवकर आता तेथे ते आहे 4 5 प्रार्थना पत्रक क्रमांक 5 6 7 8 9 10 11 12 जसा क्रमांक पुकारला जाईल तसे वर येण्यास सुरुवात करा क्रमांक 1 2 3 त्या मार्गाने या प्रार्थना पत्र क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तुमची जागा घ्या 11 12 13 14 15 16 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 20 21 22 23 25 तिथे कोणी मी एका तरुणाला तेथे मागे व्हील चेअर वर पाहत आहे जर तुझा क्रमांक पुकारला असेल मुला आणि जर तुला मिळत नसेल ठीक आहे फक्त तुझा हात वर कर आम्ही पाहू तुला तेथे आणावे म्हणून पहा येथे असे किती जण आहेत जे आजारी आहेत आणि त्यांना प्रार्थना पत्रक मिळाले नाही मला तुमचे हात पाहू द्या येथे आहे तुम्ही आपले हात वर करा तुम्ही विश्वास करता काय ते तिथे एकत्र होत असताना तुम्ही विश्वास करता काय तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे किती जण या सेवकांना पहा आज वचन हे सांगत नाही का स्वकीयांनो तो महायाजक आहे ज्याला आपल्या व्याधींच्या भावनेद्वारे स्पर्श करू शकतो ते बरोबर आहे किती जण हे विश्वास करतात तुमचे हात वर करा तो महायाजक आहे आपल्या व्याधींच्या द्वारे त्याला स्पर्श करू शकतो मग जर पवित्र शास्त्र सांगते तो काल आज आणि युगानयुग सारखा आहे यावर किती जण विश्वास ठेवतात मग तो आज कसे वागेल त्याला तसेच वागावे लागेल जे त्याने काल केले हे बरोबर आहे आज या रात्री तो कुठे आहे तो सर्व समर्थाच्या उजवीकडे बसला आहे त्याचे शरीर त्याचा पवित्र आत्मा या येथे इमारतीत आहे त्याची ओळख करून देण्यासाठी आता पहा जेव्हा कोणीतरी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला एके दिवशी त्या स्त्रीने तेव्हा काय घडले तिच्याकडे प्रार्थना पत्र नव्हते असे आपण म्हणूया परंतु तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला आणि जेव्हा तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला येशूने वळून पाहिले आणि म्हणाला मला कोणी स्पर्श केला पेत्र त्याचा निषेध केला आणि म्हणाला लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता सर्वजण आपण स्पर्श करू इच्छितात तरी आपण म्हणता मला कोण शिवले तो म्हणाला आपणांतून शक्ती निघाली आहे हे त्याने ओळखले किती जणांनी हे माहीत आहे सद्गुण त्याचा अर्थ शक्ती त्यामधून निघाली मी अशक्त झालो कोणीतरी मला शिवले वेगळ्याच प्रकारचा स्पर्श त्याने सभोवार पाहिले लोकसमुदायात हे शोधण्याकरिता की विश्वासाचा स्रोत कुठे आहे सगळे जण आपले हात त्याच्या भोवती ठेवित होते गुरुजी आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि सगळेच परंतु तेथे कोणीतरी होते ज्याचा खरा विश्वास होता आणि ती विश्वास करीत होती की जर मी त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन कारण ती हृदयात म्हणत होती की जर मी हे केले तर ते असे घडेल तो वळला आणि जिने हे केले होते तिला पहाव्यास त्याने सभोवार बघितले आणि तो तिला म्हणाला तिच्या रक्ताचा झरा लागलाच सुकून गेला आणि ती बरी झाली हे बरोबर आहे का अशा प्रकारे लोकसमुदायात त्याने केले आता मी दावा करीतो की तो मृत नाही तो आजही जिवंत आहे जसा तो या आधी होता आणि पवित्र शास्त्र सांगते येशू स्वतः म्हणतो जसे सदोमाच्या दिवसात झाले तसे मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशीही होईल आता पहा वर देवाकडे किती प्रकारची दाने आहेत यांच्याशी आपल्याला काही करायचे नाही परंतु तेथे खाली एक आहे त्यावर प्रतिसाद देण्यासाठी तो शहरात गेला पवित्र शास्त्र सांगते त्यांच्या अविश्वासामुळे त्याला पुष्कळ गोष्टी तेथे करता आल्या नाहीत हे बरोबर आहे आजही तसेच आहे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे तोच एक मार्ग आहे जो तुम्ही करू शकता प्रार्थनेची रांग तयार आहे का आता प्रत्येक जण आदराने 10 मिनिटे येऊया. ठाऊक नाही मला तेथपर्यंत पोहोचता येईल. माझ्याकडे अंदाजे 25 किंवा 30 जण उभे आहेत, परंतु आता प्रार्थना रांगेत उभे राहणार प्रत्येक जण माझ्यासाठी अनोळखी आहे आणि मला यांच्याविषयी काहीच माहित नाही. तुमचे हात वर करा. प्रार्थना रांगेत उभे असणाऱ्या प्रत्येकाने, आता बाहेर प्रेक्षकांमध्ये ज्यांना माहीत आहे की मला तुमच्याविषयी काहीच ठाऊक नाही, त्यांनी हात वर करा. आता येथे हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रा पहा, आता हेच आहे. सर्व सेवक जे मंचावर येथे आहेत आणि ख्रिस्ताने अभिवचन दिले आहे, पहा असे लिहिले आहे. हे केव्हा घडणार आहे? शेवटच्या दिवसात, प्रभूच्या येण्या अगोदर. ते बरोबर आहे का? ते तेव्हाच घडेल. आता ते हेच वचन आहे ज्याद्वारे आजची भविष्यवाणी केली होती. तो लुथरनचा प्रकाश नाही, वेस्लीचा प्रकाश नाही आणि पेंटिकॉस्टलचा प्रकाशही नाही. तो पुढे वर गेला आहे. आता लुथरन बरोबर आहेत, मेथोडिस्ट बरोबर आहेत, बॅप्टिस्ट बरोबर आहेत, पेंटिकॉस्टल चांगले आहेत. आज रात्री ते सर्व येथे आहेत. ते व्यक्ती नाहीये. काय असतं? तुम्ही मेथोडिस्ट ना लुथर विषयी कधीच सांगू शकत नाही, कारण तो पवित्र करणात विश्वास ठेवतो आणि लुथर ठेवित नाही. पहा, तुम्ही पेंटिकॉस्टलला असे कधीच सांगू नका की पवित्र करणात सर्व काही आहे. त्याने वरदाने परत आलेली पाहिली आहेत. तो त्यावर विश्वास ठेवणार नाही. नाही, त्याच्याकडे त्याही पेक्षा जास्त आहे. पहा, आणि ते मंडळीचे शेवटचे युग ज्यात आपण आहोत. आणि पवित्र शास्त्र सांगते यानंतर आणखी मंडळीचे युगे नसणार, परंतु तेथे लोकसमुदाय जमणार. पहा, आणि आपण तेथे आहोत. आता लक्षात घ्या शेवटचे चिन्ह. आपण अभिवचनाच्या पुत्राची वाट पाहत आहोत का? तुमचे हात वर करा. तुम्ही विश्वास करता का की ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने अभ्रामाचे बीज आहेत? तुमचे हात वर करा. मग अभ्रामाच्या बीजांनो तुमचे चिन्ह स्वीकारा. ते बाहेर बाबेलात नाही, ते तेथे संप्रदायातील जगात नाही, ते येथे तुमच्यात आहे. जे तेथे त्या बाहेरच्या गोंधळात नाहीत विश्वास करा. येथे एक स्त्री आहे, ती मला पूर्ण अनोळखी आहे. कुठेतरी त्याच युगात मी या स्त्रीला माझ्या जीवनात कधी पाहिले नाही. जर मी त्या स्त्रीला बरे करू शकेन ते मी करीन. जर ती आजारी असेल मला तिच्याविषयी काहीच ठाऊक नाही. काही मिनिटाआधी तुम्ही तिला तिचा हात उंचावताना पाहिले का? मी तिला कधीही पाहिले नाही. ती स्त्री तेथे उभी आहे. आज ते येथे खाली आले आणि प्रार्थना पत्रे एकत्र आणली. त्या सर्वांना एकत्र करा आणि ते लोकांना द्या. एकाचा क्रमांक येथे एक आहे किंवा क्रमांक 10 मागे तेथे आहे, क्रमांक 15, क्रमांक 7, क्रमांक अशा प्रकारे प्रत्येक दिवशी ते सर्व तुमच्या समोर मिसळले जातात. आणि जेव्हा ते बोलावले जातात ते सर्व ठिकाणाहून बोलावले जातात. पहा, आणि आता तुमच्याकडे प्रार्थना पत्र असण्याचीही आवश्यकता नाही. फक्त तिथे बसा आणि विश्वास ठेवा. का तुम्ही आजच्या रात्री तुम्हाला जागृत करा. आपण कोणत्या समयात राहत आहोत त्याचा शोध घ्या. पहा मित्रा, ते सर्व संपण्याच्या बेतात आहे, संपण्याच्या बेतात आहे. आता जर अब्रामाच्या देवाने येशू ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले आणि येशूने अभिवचन दिले की शेवटच्या दिवसात 30 चिन्हे जी त्या दूताने जो देव मानवी देहात आला अब्रामासमोर केली अभिवचनाची संतान येण्यापूर्वी, येशूने म्हटले त्याच गोष्टी आजही घडतील. आज आपण अन्वेक आणि संप्रदाय पाहतो आणि ते सगळे आणि गोंधळ ज्या ते आहे. आपण बिली ग्रॅहमला खाली पलीकडे पाहतो आणि ओरल रॉबर्ट्स आणि बाहेर तेथे सर्व लोक पेंटिकॉस्टल संदेशवाहक आणि संप्रदायाचे संदेशवाहक तिथे आपण पाहतो. सगळे जात आहेत, चिन्हे त्यांच्याकडे आहेत. बिली ग्रॅहम देवविषयक ज्ञानात प्रवीण, संप्रदायांचा विश्वास काय आहे? ओरल रॉबर्ट्स चंगाई देण्यात प्रवीण, जसे आहे तसे पेंटिकॉस्ट. परंतु येथे पहा, अभ्रामाच्या बीजांसाठी एक वेगळेच अभिवचन आहे. तेथे खाली त्या संप्रदायात ते आहे. तेथे काही गोष्टी संप्रदायांच्या बाहेर होणे आवश्यक आहे. लोकांनी जमणे आपण येथे सोडूया उद्या रात्रीपर्यंत. पहा, मी त्या स्त्रीला ओळखत नाही. मी माझी पाठ तिच्याकडे करीतो. जर प्रभू परमेश्वर त्या स्त्रीला काही सांगेल, मग ते कौटुंबिक असेल, आर्थिक असेल, आजार असेल, मला माहित नाही. तिला कळेल की ते खरे आहे किंवा नाही. जर तो आज रात्री त्याच गोष्टी करील ज्या त्याने तेव्हा केल्या, तुम्ही देवावर विश्वास कराल का की अभिवचनानुसार तो येशू ख्रिस्त येथे शेवटच्या दिवसात असेल? किती जण विश्वास ठेवतात की आपण सदोमात राहत आहोत जेव्हा संपूर्ण जग सदोमातील स्थितीमध्ये जाईल? मी आज रात्री जे तुम्हाला सांगितले आहे ते सत्य आहे यावर तुम्ही किती जण विश्वास ठेवतात? मग अब्रामाचे लेकरे आणि बीज, देवावर विश्वास ठेवा. आता ते तुमच्या मनातून निघून जाईल की मी त्या स्त्रीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तिच्या चेहऱ्याकडे पाहून किंवा या सर्व गोष्टीविषयी मनातले विचार मी जाणू इच्छित मिळवित आहे किंवा तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे. जे कोणी टेलिपथी विषयी जाणतो म्हणजे मनातले विचार त्यापेक्षा अधिक ज्ञान आहे. पहा, तुम्ही कधी मनांतील विचार ओळखणाऱ्या सुवार्थ प्रचार करताना पाहिले आहे का? तुम्ही कधी आध्यात्मिक मनुष्याला सुवार्थ प्रचार करताना पाहिले आहे? चिन्हे व चमत्कार करताना, घोषणा करताना की येशू ख्रिस्त तोच आहे? नाही. पहा, ते फक्त ते लोकांच्या मनात आहे. पहा, ते आंधळे आहेत. तुम्ही विश्वास ठेवता का की ते आंधळे असू शकतात? पवित्र शास्त्र सांगते ते असतील. हे बरोबर आहे का? हूड गर्वाने फुगलेली देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड ठेवणारी, विश्वासघातकी, चहाडखोर, असंयमी, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी. येशूने सांगितले नाही काय संत मत्तयमध्ये 24:24 ते दोन आत्मे शेवटल्या काळी शक्य होईल तर निवडलेल्याच देखील फसवतील. परंतु ते शक्य नाही. ते देवाच्या विचारांत प्रारंभीच होते आणि ते देवाचा भाग आहेत. आता अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या देवा, या रात्री सर्वांना कळू दे की मी तुझ्याविषयी सत्य तेच सांगत आहे. तो तू आहेस प्रभू. नम्रतेने तुझ्या दासास भर की त्याचे स्वतःचे विचार दूर होतात. तू आमचा उपयोग तुझ्या गौरवासाठी करशील. देवाचा पुत्र येशू ख्रिस्तच्या नावाने मागतो, आमेन. दान काय आहे? असे काही नाही जे तुम्ही घेता आणि बारीक तुकडे करता आणि गोल फिरवता. नाही नाही, हे समजणे की स्वतःला कशा प्रकारे बाहेर काढणे की देव तुमचा उपयोग करू शकेल. एक वरदान म्हणजे स्वतःला बाजूला सारणे, मग देव त्याचा उपयोग करतो. माझ्या मागे असलेली बाई याच वेळी मरणार आहे जर तिला आरोग्य मिळाले नाही तर. माझ्या मागे असलेली स्त्रीसाठी दुसऱ्या मनुष्याद्वारे आताच प्रार्थना करण्यात आलेली आहे. तिला कर्करोग झाला आहे. कर्करोग तिच्या स्तनात आणि तिच्या फुफ्फुसातही झाला आहे. तिच्यासाठी आताच प्रार्थना करण्यात आली होती आणि तिला आरोग्य मिळाले आहे. हे विश्वासाद्वारे स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, बाई, हे खरे आहे का? जर तसे आहे, आपले हात हलवून प्रेक्षकांना दाखव. अब्राहमाचा परमेश्वर आजही जिवंत आहे. ठीक आहे, जा विश्वास ठेव. ज्यावर तू विश्वास ठेवला आहे आणि तुला बरे वाटेल. आमेन. तुम्ही विश्वास करता का? तुम्ही सांगा प्रेक्षकांबद्दल काय. ती स्त्री येथे बसली आहे रांगेच्या शेवटी. तेथून दुसरी स्त्री. जेव्हा मी सभोवती वळलो तेथे मी काहीतरी पाहिले. एक गोष्ट, तिच्या दंडाभोवती रक्तदाब खेचत आहे. तिला उच्च रक्तदाब आहे. बाई, हे बरोबर आहे का? तुमचा हात वर करा. जर तू विश्वास ठेवशील तर तुझा रक्तदाब खाली येईल. अब्राहमाचा परमेश्वर आजही दृश्यात आहे. तोच आहे जसा तो होता. देवाचा शब्द या दिवसासाठी. तू कशी आहेस? तू आता विश्वास करतेस? देवावर विश्वास ठेव. लहान बालकासारखे व्हा. देव तुमचे अंतकरण जाणतो. तरुण महिले, मी जाणत नाही. तू विश्वास ठेवतेस काय? तुझी काय समस्या आहे हे देव मला प्रकट करण्यास समर्थ आहे. जर मी तुला ते सांगितले तर तू त्याच्यावर विश्वास ठेवशील काय? ते तुझ्यासाठी नाही, ते दुसऱ्या कोणाकरिता आहे. तो तुझा भाऊ आहे आणि तो खूप गंभीर आहे. आणि तो शहराच्या उत्तर बाजूस तुलारे येथे आहे. आणि तो इस्पितळात आहे. आणि त्याला रक्ताचा कर्करोग झाला आहे. आणि डॉक्टरांनी त्याला मरणासाठी सोडले आहे. तेथे कुठलीच आशा उरली नाही. ते बरोबर आहे. तू विश्वास ठेवतेस काय? ठीक आहे, तुझ्या हातात काय आहे ते घे आणि ते त्याच्यावर ठेव. आणि त्यावर अविश्वास करू नको, विश्वास ठेव. आमेन. तुम्ही विश्वास ठेवता का? मी या महिलेला माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेले नाही. परंतु देव हा देवच असतो. आता मला सांगा, एक मनुष्य ते करू शकतो का? मनुष्याला तसे बनविले नाही की त्याने हे करावे. तो देवच आहे ज्याविषयी येशू ख्रिस्ताने अभिवचन दिले की येथे अंतिम दिवसात असे होईल. आणि तो स्वतःला प्रकट करेल फक्त अब्राहमाच्या बीजासमोर, जसे ते सदोमाच्या दिवसात होते. आता येथे मी त्या महिलेला ओळखीत नाही. आम्ही एकमेकांसाठी अनोळखी आहोत. मला वाटते ही आमच्या आयुष्यातील पहिलीच भेट आहे. तू माझ्यावर देवाचा सेवक म्हणून विश्वास ठेवतेस काय? हे वचन आहे यावर तू विश्वास ठेवतेस काय? आणि तुला माहित आहे की जर हे वचन आजही मनांतील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे, हे बरोबर आहे. हे वचन आरोग्यदान देणारही आहे. जर तू यावर विश्वास ठेवला तर तू ठेवतेस. तुझ्यावर छाया आहे, गडद छाया आहे. तो कर्करोग आहे. आणि तू विश्वास ठेवतेस काय की तो कर्करोग कुठे आहे हे देव मला सांगू शकतो? तो लहान आतड्यांमध्ये आहे असे डॉक्टर म्हणतात. तू विश्वास करतेस काय की तू बरी होशील? जा आणि बिलकुल संशयी होऊ नको. आणि देव तुला बरे करील. आमेन. तुम्ही सगळे विश्वास करता का? अगदी तसेच जसे त्याने करण्याचे अभिवचन दिले आहे. देवावर विश्वास ठेवा, संशयी होऊ नका. आपण एकमेकांस अनोळखी आहोत. मी तुला ओळखीत नाही. जर आपण अनोळखी आहोत तर हे प्रेक्षकांना कळू दे. आपण आपले हात पकडूया. त्या स्त्रीस मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिले नाही. तुम्ही तेथे बाहेर विश्वास ठेवता का? तुम्ही विश्वास ठेवता का? तो येशू ख्रिस्त आहे. तो काय आहे? ते त्याचे वचन आहे. जेव्हा या लोकांनी त्याला नाकारले, त्यांनी मनुष्याला नाकारले नाही, तर त्यांनी वचनाला नाकारले. ते वचन होते जे बाहेर होते, ते परत आत येऊ शकले नाही. आता ती महिला माझ्यासाठी अनोळखी आहे. मी तिला माझ्या जीवनात कधीही पाहिले नाही. देव आरोग्य देणार आहे. ते कदाचित आरोग्यासाठी आले नसतील, दुसऱ्या कशासाठी आले असतील, परंतु तुमची समस्या काय आहे हे देव मला समजावील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल काय? पहिली गोष्ट ज्यासाठी तुम्हाला प्रार्थना हवी आहे, ती तुम्हाला कानाने कमी ऐकण्यास येते. तुझ्या एका कानाने तू ऐकू शकत नाही, हे बरोबर आहे? ते खरे आहे. आणि तुला एक सवय आहे, आणि तुला त्या सवयीपासून छुटकारा हवा आहे. ते धूम्रपान आहे. तू आता आपले बोट तुझ्या चांगल्या कानात ठेव. ठीक आहे, तुझ्या चांगल्या कानात. ठीक आहे, आता देवावर विश्वास ठेव आणि तुझ्या मार्गाने जा आणि करू नको. आणि जर तू विश्वास ठेवलास तर यापुढे धूम्रपान करणार नाहीस. जा आणि प्रभू तुला आशीर्वाद देऊ. तुम्ही काय घडत आहे ते पहा, तो खरा आहे की नाही. मी तुला ओळखीत नाही. आपण एकमेकांस अनोळखी आहोत. मी तुला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही, पण देव तुला ओळखतो. जर देव मला तुझ्याविषयी काही सांगेल तर तू विश्वास ठेवशील काय? सर्व प्रेक्षक विश्वास करतात काय? तिथे बाहेर कोणी आहे का जो या स्त्रीला ओळखतो? प्रेक्षकांमधील कोणी या स्त्रीला ओळखतात काय? ठीक आहे, तुला ठाऊक आहे हे खरे आहे की नाही. हे ते सोडवू शकेल, हेच सत्य सांगतील. आता तुम्ही पाहू शकता मागील थोड्याच मिनिटात काय घडले आहे. मी थरथर कापत आहे. पहा, सर्व काही माझ्या पुढे दिसेनासे होत आहे. पहा, ते परीक्षण करीत आहे. पहा, तो पवित्र आत्मा आहे. तो मी नाही. ते वचन आजच्या दिवसांसाठी अभिवचनाच्या स्वरूपात दिले आहे. असे प्रेषितांच्या दिवसात घडले नव्हते, ते कधीच नव्हते. परंतु असे कुठे सांगितले होते? मनुष्याच्या पुत्राच्या येण्याअगोदर. जसे लोटाच्या दिवसात होते, तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेस असेल. अविश्वासी ह्यावर विश्वास ठेवित नाही. त्यांनी विश्वास ठेवावा अशी अपेक्षा आहे, परंतु विश्वासी त्यावर विश्वास ठेवतात. आता जर पवित्र आत्मा हे प्रकट करील तर किती जण तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवतील? त्यांनी तुमचे हात वर करावे. तुमचे काही नुकसान झाले आहे, तुमच्या गाडीचा अपघात झाला आहे, तुमच्या मानेच्या काही शिरा ताणल्या गेल्या आहेत, तुझे मूत्रपिंड ही खेचल्यामुळे हल्ले आहे. ते बरोबर आहे का? आहे की नाही? तू विश्वास करतेस काय? तू पूर्णता बरी होशील. प्रभूची स्तुती असो. तू विश्वास ठेवतेस की देव मूत्रपिंडांची समस्या दूर करतो? तर पुढे जा आणि तुझे आरोग्य स्वीकार. ए बाई, या मार्गाने बघ. तू विश्वास करतेस काय? देव हृदयाचा आजार बरा करतो. ठीक आहे, तुझ्या मार्गाने जा आणि विश्वास कर आणि तुझे हृदय बरे होईल. येथे ये. तू विश्वास करतोस? देव तुझी पाठ बरी करू शकतो, तुला बरे करू शकतो. जा आणि मग त्यावर विश्वास ठेव. येथे ये. तू विश्वास करतेस? देव तुझी पाठ बरी करू शकतो, तुला बरे करू शकतो. जा आणि मग त्यावर विश्वास ठेव. ए बाई, तू विश्वास करतेस की देव पोटांच्या समस्या बरे करतो? जा, तुझे जेवण खा. तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेव. ये. तू विश्वास ठेवतेस की देव संधिवात बरा करीतो? तर मग जा, विश्वास ठेव आणि देव तुला बरे करील. ठीक आहे, ये. तू तुझ्या पूर्ण हृदयाने विश्वास करतेस काय? तू विश्वास ठेवतेस काय संधिवात पुन्हा? तू विश्वास करतेस की देव तुला बरे करू शकतो? जा, विश्वास ठेव. मन धन्यवाद प्रभू. तेथे किती जण विश्वास करतात? तुम्ही विश्वास करता का? ही महिला येथे लाल पोशाख घालून बसलेली आहे. तिचे हात वर आहेत. उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. तू विश्वास ठेवते की देव तुला आरोग्य देईल? तू ठेवतेस का? ठीक आहे, तुझे हात तेथे तुझ्या बाजूच्या स्त्रीवर ठेव आणि तिला सांग तिचा आवाज बरा होईल. आमेन. तेथे ते आहे. आमेन. तू विश्वास ठेवतेस? विश्वास ठेव. इथे एक मनुष्य बसला आहे, रक्तस्त्रावाचा त्रास आहे. तू विश्वास ठेवतोस महाशय येथे बसलेला? होय, तुला रक्तस्त्रावाचा त्रास आहे. तू विश्वास ठेवतोस की तो बरा होईल? तुझ्या बाजूच्या महिलेलाही रक्तस्त्रावाचा त्रास आहे आणि तिला पाठीचा त्रास आहे. तू विश्वास ठेवतेस की देव तुला आरोग्य देणार आहे? तू ठेवतेस का? तुझे हात वर कर आणि ते स्वीकार, विश्वास कर. ही तुझ्या बाजूची महिला तिच्या पायांना आणि तिच्या नितंबांना त्रास आहे. तू विश्वास करते की हे बरोबर आहे? बाई, तू विश्वास ठेवतेस की तू बरी होशील? ठीक आहे, तुझे हात वर कर, सांग मी ते स्वीकारते. ठीक आहे, तिच्या बाजूच्या महिलेला संसर्ग दोष आहे. तू विश्वास ठेवतेस की देव संसर्ग दोष बरा करील? तरुण महिला जिने चष्मा घातला आहे, तुझे हात वर कर, सांग मी ते स्वीकारते. ठीक आहे, त्याच्यावर विश्वास कर. तिच्या बाजूच्या महिलेस मूत्रपिंडांचा त्रास आहे. तू विश्वास ठेवते की देव मूत्रपिंडांचा आजार बरा करील? ठीक, तुझा हात वर कर, ते स्वीकार. तिच्या बाजूच्या लहान मुलीच्या गळ्यात गाठ आहे. तू विश्वास करतेस की देव तेथे असलेली गाठ बरी करील? तुझा हात वर कर, स्वीकार कर. किती जण पूर्ण हृदयाने विश्वास करतात, तर मग तुमच्या पायावर उभे राहा आणि ते स्वीकारा. अब्राहम, इसहाक आणि याकोबाच्या देवाच्या उपस्थितीत उभे राहा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पवित्र आत्मा या इमारतीत आता असणाऱ्या सर्वांवर येवो आणि त्याच्या दैवी उपस्थितीत प्रत्येक व्यक्तीला आरोग्य देवो.